नमस्कार शेतकरी बांधव, ही कॉल महाराष्ट्र शेतकरी समिती कडून आहे. आपलं नाव पीएम कुसुम योजनेत निवडलं गेलं आहे आणि आता 90 ते 95% सबसिडीवर सोलर पंप मंजूर झाला आहे. सरकारी पोर्टल सुरू झालं आहे. आता फक्त रक्कम भरायची आणि कंपनी निवडायची आहे. समितीनं क्रॉम्प्टन आणि शक्ती या कंपन्यांना विश्वासार्ह मानलं आहे. पंप वेलेवर आणि विना अडथळा हवा असेल तर आत्ता चेक दाबा. आता विचार करा, सर्वात जलद इन्स्टॉलेशन कोणाच्या, ऐस तासांत सेवा कोण देतं आणि कोणावर 5 लाख शेतकरी आधीच विश्वास ठेवतात. हा संधी एकदाच मिळते, निर्णय विचारपूर्वक घ्या. अधिक माहितीसाठी आत्ताच एक दाबा.